पाठ 10 निरोप 5 अरे चा छे छे छान क शिवकुमारची बदली आजरा शाखेमध्ये झाली हे सर्व कर्मचाऱ्यांना कळले. लगेच अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या बदलीबाबत प्रत्येकाचं काही ना काही म्हणणं होतं. ऐकूया व गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहूया. लिसन टू डिफरंट रिॲक्शन्स अँड फिल इन द ब्लँक्स.
अरे चा, अशी कशी अचानक बदली झाली?
आ काय सांगताय, शिवकुमारची बदली?
ई अरे रे, एकच तर वर्ष झालं त्याला आपल्या बँकेत येऊन.
ई छान, आता बरोबर कळेल त्याला ग्रामीण शाखेचा नमुना.
ऊ हो ना, इथे आपण शिवकुमारला किती सांभाळून घेत होतो.
ऊ खरच, पण तो काम किती मन लावून करतो.
ए हो ना, तुझा कॅशमधला फरक शिवकुमारनेच शोधून दिला होता हे विसरू नकोस.
अय्या आणि मराठी सुद्धा लवकर शिकला की?
आई आणि एका वेळी दोन दोन टेबल बघायचा, कमालच.
ओ छे छे, आता त्याचं काम कोण बघणार हा प्रश्नच आहे.
ओ खरच, त्याला म्हणावं बदली रद्द करून घे.
औ काय, कधी सोडणार आहेत त्याला? त्याच्या जागी दुसरं कोणी रुजू होतंय का?
किमया, आता तुझ्या डब्यात कुणी वाटेकरी नाही.
अरेच्चा, पण आज डबा खायला का नाही आला शिवकुमार?
आहा बिचारा, तो साबळे साहेबांबरोबर गेला आहे कुठल्या तरी कर्ज वसुलीला.